आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला पुढच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार। छत्तीसगडमधल्या सुकुमा जिल्ह्यात आज 22 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। 2000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लावण्याचा कुठलाही विचार नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण। आणि JEE मेनची उत्तरसूची जारी, उद्या निकाल जाहीर होणार। आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमेचा भाग म्हणून भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला पुढच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार आहेत। एक्सिओम स्पेसच्या AX4 या अंतराळ मोहिमेची सर्व तयारी झाली असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ V नारायणन यांनी दिली आहे। या मोहिमेद्वारे भारत आपल्या अंतराळ क्षेत्रात एक निर्णायक अध्याय लिहिण्यासाठी सज्ज असल्याचं अवकाश आणि अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे। येत्या काही महिन्यातल्या इस्रोच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ते बोलत होते। आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबतचं सहकार्य आणि गगनयानसारख्या प्रकल्पांची धोरणात्मक गती अंतराळ तंत्रज्ञानात जागतिक नेता बनण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब असल्याचं त्यांनी म्हटलं। सागर परिक्रमा मोहिमेवर असलेल्या नौदलाच्या महिला अधिकाऱ्यांनी जगातील सर्वात आव्हानात्मक सागरी मार्गांपैकी एक केप ऑफ गुड होप पार केला आहे। भारतीय नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए या INSV तारिणी जहाजातून जगाची प्रदक्षिणा घालणारी विश्वसागर परिक्रमा पूर्ण केल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघाल्या आहेत। जोरदार वारे, उंच लाटा यासाठी प्रसिद्ध असलेले केप ऑफ गुड होप त्यांच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे। भारतीय नौदलानं ही या मोहिमेतली एक मोठी कामगिरी असल्याचं म्हटलं आहे। 2030 पर्यंत देशातून होणारी निर्यात 50,000 कोटीपर्यंत पोहोचेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला आहे। ते आज छत्रपती संभाजीनगर इथं चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरल CMIA मराठवाडा आत्मनिर्भर भारत की रक्षाभूमी या संवाद सत्रात बोलत होते। राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कार्यकाळात निर्यातीत 40 पटीनं वाढ झाल्याकडं संरक्षण मंत्र्यांनी लक्ष वेधलं। 2014 भारतातून होणारी निर्यात सुमारे 600 कोटी एवढी होती, ती आता 24,000 कोटींवर गेल्याची माहिती राजनाथ सिंग यांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना 10,000 एकरावर उभारलेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर DMIC प्रकल्पाच्या विस्तारासाठी आणखी 8,000 एकर जमीन संपादित केली जाणार असल्याचं सांगितलं। CMIA उद्योजकांमध्ये सामूहिक विकासाची भावना दिसून येत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं। छत्तीसगडमधल्या सुकुमा जिल्ह्यात आज 22 नक्षलवाद्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि केंद्रीय सुरक्षा राखीव दलासमोर आत्मसमर्पण केलं। यात 9 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे। सुकुमाच्या बडेसेट्टी पंचायतमध्ये अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असून पंचायत पूर्णपणे नक्षलमुक्त झाली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सामील होण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणानुसार या सर्व नक्षलवाद्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे। 2,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लावण्याचा सरकारचा विचार नसून हे दावे खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत। सध्या सरकारसमोर असा कोणताही प्रस्ताव नाही। UPI व्यवहारांवर सध्या कोणताही व्यापारी सवलत दर आकारले जात नाही, त्यामुळे या व्यवहारांवर GST लागू होत नाही। केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ L मुरुगन यांनी येत्या 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्ज परिषदेच्या तयारीचा आज आढावा घेतला। मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या जिओ वर्ल्ड सेंटरचा विस्तृत दौरा केल्यानंतर त्यांनी यासंदर्भात सहभागी असलेल्या विविध विभागांच्या प्रमुखांची एक बैठकही घेतली। वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट वेव्ज अर्थात एक प्रमुख उपक्रम म्हणून सुरू झालेल्या क्रिएट इन इंडिया चॅलेंजची अंतिम फेरी येत्या 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर इथं होणार आहे. यात 1 लाख आशयी निर्मात्यांनी नोंदणी केली असून त्यात 1100 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचा समावेश आहे. ॲनिमेशन, कॉमिक्स, AI, XR, गेमिंग, संगीत, व्हिडिओ अशा विविध क्षेत्रातल्या या स्पर्धकांना आपलं कौशल्य आजमावण्याची संधी यात मिळणार आहे. अंतिम फेरीत विजयी ठरलेल्यांना दुसऱ्या दिवशी वेव्ज क्रिएटर पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. केंद्र सरकारनं आज विविध मंत्रालयं आणि खात्यांसाठी सचिवांची नियुक्ती केली आहे. अरविंद श्रीवास्तव यांची अर्थ मंत्रालयातले महसूल विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीवास्तव सध्या प्रधानमंत्री कार्यालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. तर संरक्षण मंत्रालयातील महासंचालक अधिग्रहण समीर कुमार सिन्हा यांना नागरी विमान वाहतूक सचिव म्हणून नियुक्त केलं गेलं आहे. सध्या परराष्ट्र व्यापार महासंचालक म्हणून कार्यरत असलेले संतोष कुमार सारंगे यांची नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निकुंज बिहारी ढाल यांना संसदीय कामकाज मंत्रालय सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्रांचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं आज JEE मेन 2025 सत्र 2 ची अंतिम उत्तरसूची अधिकृतपणे जारी केली. परीक्षा दिलेले उमेदवार उत्तरसूची अधिकृत वेबसाईटवर JEEmain.NTA.NIC.in वर पाहू शकतात. JEE मेन सत्र 2 चा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे अशी माहिती NTA दिली आहे. JEE मेन्स 2025 सत्र 2 ची परीक्षा 2 ते 9 एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. भारतीय मुलींनी 14व्या युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड स्पर्धेत 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकं पटकावली आहेत. रौप्यपदक विजेत्या विद्यार्थिनींमध्ये केरळच्या संजना चाकोसह मुंबईच्या श्रेया मुदंडाचा समावेश असून कांस्यपदक विजेत्या विद्यार्थिनींमध्ये पुण्याच्या सही पाटीलचा तसंच कोलकात्याच्या श्रेया रे हिचा समावेश आहे. कोसोवाची राजधानी प्रिस्टिनामध्ये 11 ते 17 एप्रिल दरम्यान ही स्पर्धा झाली. भारतानं पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या प्रतिनिधी डॉ मृदुल थत्ते तसंच चेन्नई गणितीय संस्थेच्या प्रतिनिधी आदिती मुदखोड आणि अनन्या रानडे यांनी या तुकडीचं नेतृत्व केलं. युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये भगवद्गीता आणि भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा समावेश केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. भगवद्गीता आणि नाट्यशास्त्रानं शतकानुशतके संस्कृती आणि चेतना जोपासली असून त्यांच्या समावेशामुळं जगाला प्रेरणा मिळेल असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्यभरात 1.5 कोटीहून जास्त प्राथमिक सदस्य असून 1,34,00,000 अधिक सक्रिय सदस्य असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग यांनी दिली आहे. मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. राज्यात भाजपच्या 70% बूथ समिती स्थापन झाल्या असून येत्या 22 एप्रिलपर्यंत 1,00,000 बूथ समिती स्थापन करण्याचं लक्ष असल्याचं सिंग यांनी यावेळी सांगितलं. जॉर्डनमधल्या अम्मान इथं सुरू असलेल्या मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या 15 तसंच 17 वर्षाखालच्या गटात खेळण्यासाठी भारतानं 56 जणांची निवड केली आहे. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये 2024 दरम्यान झालेल्या आशियाई ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या साहिल दुहानचा, कांस्यपदक पटकावणाऱ्या देवांशचा तसंच स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियानं 2024 दरम्यान आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या टिकम सिंगचा समावेश आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रानं 2025च्या मैदानी हंगामाची शानदार सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या NWU पॉच इन्व्हिटेशनल स्पर्धेत नीरजनं 84 मीटर 52 सेंटीमीटर भालाफेक करत सुवर्णपद पटकावलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला पुढच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार. छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात आज 22 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. 2,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लावण्याचा कुठलाही विचार नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. आणि JEE मेनची उत्तरसूची जारी, उद्या निकाल जाहीर होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.